नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागं सहस्रयोजने वधन्वालि तन्मसी अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवासिति कण्ठाः शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवासिति कण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्येषु विद्यन्ति पात्रेषु पिपतो जनान ये पथाम् पथि रक्षयै लभृदा यौयुधः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिव्येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् भीष्मो यश्च नो द्वेष्टितम् भोजम् भेदधामि। ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रौ अग्नौ यो अप्सु यो ओषधीषु यो रुद्रो विश्वभुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टुः यस्विषुस्तु धन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रम् नमोभिर्देवमसुरम् नुवस्य अयम् मे हस्तो भगवानयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयगम् शिवाभिमर्शनः येते सहस्रमितम् पाशा मृत्योमर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनानेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
सर्व साधकांना नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आज आपल्याला सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। माया अपार्टमेंट मधील ध्यान मंदिरातले सर्व कार्यक्रम सुरळीतपणे चालू होते। त्यातच रविवार सकाळचं ध्यान आणि पतंजल योगसूत्रांवरील निरूपण या उपक्रमाची भर पडली। भागेश्वर निवासात रविवारी सकाळी ध्यानासाठी काही मुलांना स्वामीजी बोलवत असतच, त्याऐवजी सर्व साधकांसाठी मायामधील ध्यान सुरू झालं। ध्यानानंतर भागेश्वर निवासात ते स्वतः ज्ञानेश्वरीचं वाचन करीत असत। मायामध्ये मात्र त्यांनी मकरंद वधेला बहुतांश वेळा ज्ञानेश्वरी वाचन त्याचा परिपाठ ठेवला. मला आठवतं त्यानुसार पहाटे 6:30 स्वामीजी आणि सरलाताई सर्व अन्निक आटोपून मायाच्या ध्यान मंदिरात येत असत. दीड तास ध्यान आणि ज्ञानेश्वरी वाचन झाल्यावर स्वामीजी योगसूत्रांवर निरूपण करत असत. त्या निरूपणांवर आधारित पतंजल योगसूत्र विचार हा ग्रंथ पुढे स्वामी मकरंदनाथ आणि डॉक्टर सुनील तावरे यांनी संकलित केला. योगसूत्र या ग्रंथावरील त्यांची निरूपणं ही सुद्धा अपूर्व ठरली, कारण ध्यानमार्गी साधकासाठी अत्यंत सुलभ आणि तरीसुद्धा शास्त्रसंमत असं मार्गदर्शन त्यातून मिळू लागलं. योगसूत्रांवर अनेक विद्वानांनी आणि सत्पुरुषांनी भाष्य केलेली आहेत. स्वामीजींनी या सर्व भाष्यांचा कुठेही अधिक्षेप न करता त्यात मोलाची भर घातली. अंतरंग साधकाला येणारी ध्यानातील अनुभूती आणि योगसूत्रकारांनी निर्देशित केलेली प्रक्रिया यांचा अद्भुत समन्वय त्यांनी साधला. उदाहरणार्थ पतंजली महामुनींनी प्रतिपादन केलेल्या सविकल्प समाधीतील सविचार, सवितर्क, सानंद आणि सास्मित या चारही भूमिका भूमिकांमधून साधक एकाच ध्यानाच्या बैठकीतच कसा जाऊ शकतो यावरील त्यांचं चिंतन, अत्यंत स्वतंत्र आणि वस्तुस्थिती दर्शक असा तो संपूर्ण विचार ठरला. शास्त्रांनी आणि संतांनी दर्शित केलेला अनुभव, सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांनी ग्रथित केलेला शुद्ध ध्यानमार्ग आणि सखोल साधनेतून स्वतःच आलेली प्रामाणिक प्रचिती यांच्या एकत्रित परिणामातून प्रगटलेली ती प्रवचनं अविस्मरणीय ठरली. 70 झुकलेल्या वयात स्वामीजी आणि सरलाताई दिवसातून 3-3, 4-4 वेळा बागेश्वर निवासचे माया अपार्टमेंट अशा खेपा घालत असत. यामुळे येणारा शारीरिक ताण कमी करण्याचा काही मार्ग शोधला पाहिजे हा विचार सर्वात प्रथम मकरंद वझेच्या मनाला स्पर्श करून गेला. त्यांना आम्हा सर्व मित्रांना याबद्दल सांगितलं आणि सर्वांनीच तो विचार उचलून धरला. माया अपार्टमेंटमधील ध्यानमंदिरासमोरचा ब्लॉक सद्भक्त आत्माराम प्रभूंकडून भाड्यानं घेऊपासून तो ब्लॉक मंडळातर्फेच विकत घेऊ असे अनेक पर्याय पुढे येऊ लागले. शिरस्त्याप्रमाणे स्वामीजींच्या कानावर हा विचार घालून त्यांचं मार्गदर्शन घेण्याचं ठरलं. स्वामीजी मायामध्ये नवीन ब्लॉक घेण्यास खूप आडेवेडे घेत होते. आयुष्यभर स्वांत सुखाय सेवावृत्तीनी आणि निष्काम कार्य केल्यामुळे स्वतःसाठी मंडळाच्या जागेत राहणं त्यांच्या निस्पृह स्वभावात न बसणारं होतं. परंतु मकरंदाच्या तर्कशुद्ध आणि भावपूर्ण आग्रहामुळे त्यांनी या विचाराला मान्यता दिली. संतांचा देह हा 4 चौघांसारखाच दिसत असला तरी त्या देहाच्या अंगानी साक्षात परब्रह्म अवतीर्ण झालेला असतो. त्याच पंचमहाभूतात्मक तनूमध्ये सद्गुरुतत्व साठवलेलं असतं. अशा देहाची जीवापाड काळजी घेणं हे साधक शिष्यांचं नैसर्गिक कर्तव्य असलं पाहिजे हा मकरंदाचा विचार अत्यंत तत्सल वाटला. स्वामीजींची सहमती मिळवण्याचं महत्वाचं काम मकरंद आणि शिंदेकाका यांनी केलं. विश्वस्त संस्थेच्या नियमांच्या चौकटीत राहूनच योग्य प्रकारे त्याची कार्यवाही कशी करावी याचं अचूक मार्गदर्शन सद्भक्त श्रीयुत बाळासाहेब भिडे यांनी केलं. माझ्या आठवणीप्रमाणे सद्भक्त गोळेकाका आणि विजय यांनी जाऊन त्यांचा सल्ला आणला. ते म्हणाले, हे निश्चित शक्य आहे. स्वामीजी हे काही संस्थेचे विश्वस्त नाहीत. असं असून सुद्धा या संस्थेचे प्रमुख तेच आहेत. सर्व आध्यात्मिक प्रबोधनाची जबाबदारी ही सुद्धा त्यांचीच आहे. त्यामुळे ते संस्थेचे कुलगुरू ठरतात. कुलगुरूंच्या निवासस्थानासाठी विश्वस्त संस्था त्यांना व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकते, त्यात कुठल्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन होत नाही। हे सर्व ऐकल्यावर स्वामीजींनी या प्रकल्पासाठी मान्यता दिली। आणि असं जरी असलं तरी या मंडळाच्या जागेत आपण तात्पुरते रहिवासी आहोत अशी पक्की धारणा त्यांनी अखेरपर्यंत ठेवली होती। सद्भक्त प्रभूंना या योजनेची माहिती देऊन त्यांची संमती घेण्यास फार विलंब लागला नाही। स्वामीजींनी पत्र लिहिताच अल्जेरियामधून प्रभू आणि त्याची पत्नी यांनी ताबडतोब होकार दिला। त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा फ्लॅट मंडळ विकत घेईल आणि त्यांच्यासाठी स्वामीजींचा जवळच कुठेतरी फ्लॅट बघण्याचं ठरलं। स्वामीजी जिथे राहतील तिथून आपण अगदी जवळ राहिलं पाहिजे अशी त्याची तीव्र इच्छा होती। त्यांचा हा भाव स्वामीजींनी पुरेपूर जपला। बरीच शोधाशोध करून नवीपेठ विठ्ठल मंदिराजवळ नवीनच होऊ घातलेल्या इमारतीमध्ये सद्भक्त विजयनं फ्लॅट ठरला। पुढील सर्व व्यवहारात स्वामीजींनी मकरंदला आवर्जून आपल्या बरोबर ठेवलं। प्रभूंनी व्यवहार पूर्ण करण्यासाठीच्या मुखत्यार पत्रात स्वतःसोबतच मकरंदचं नाव घालण्याची सूचना त्यांनी दिली। मंडळाकडे येणाऱ्या देणग्यांमधून फ्लॅटच्या किमती इतकी रक्कम विशेष धडपड न करताच उभी राहिली। साधारणत 1985 सालाच्या अखेरीस स्वामीजींनी आपलं बिहार माया अपार्टमेंटमध्ये स्थलांतरित केलं। भागेश्वर निवास या वास्तूत 40-45 वर्ष निवास करून अखेर 1985 मध्ये त्यांनी त्या जागेचा निरोप घेतला। ज्या वास्तूत त्यांची संसारवेल भरली, ज्या वास्तूत 25 वर्षांहून अधिक ज्ञानेश्वरी ज्ञानयज्ञाच्या समिधा अखंडितपणे समर्पित झाल्या, ज्या वास्तूला राजराजेश्वर शास्त्री द्रविड, बाळशास्त्री हरदास, हरिभक्तीपरायण अंमळनेरकर महाराज, परमपूजनीय अनंतरावजी आठवले अशा थोर विभूतींचा पदस्पर्श झाला, ज्या वास्तूनं तासनतास ध्यान आणि नाम यात रंगलेल्या बाळासाहेब वाकड्यांचं स्वामी माधवनाथांमध्ये रुपांतर होताना बघितलं, जी वास्तू भाविक साधकांच्या प्रेमाश्रूंमध्ये चिंब भिजलेली होती, धाव पावगा गोविंदा हाती घेऊन या गदा ही तुकोबांची आर्तवाणी ज्या वास्तूत अनेक दशक निनादत राहिली, बद्धांचे मुमुक्षू आणि मुमुक्षूंचे साधक बनवण्यात ज्या वास्तूचा हातखंडा होता, जिथला अणुरेणू सिद्ध महात्म्याच्या परिसस्पर्शाने सुवर्णमय झाला होता, त्या वास्तूला आता मात्र लक्ष्मीनारायणाच्या या गोड सगुण जोड्याचा विरह सहन करावा लागणार होता। ब्युटी क्लॉथ स्टोअरचा निरोप घेताना जे स्थैर्य आणि समाहितत्व स्वामीजींच्या ठिकाणी दिसलं, त्याच निर्लिप्त साक्षीभावाचं दर्शन भागेश्वर निवास सोडताना पुन्हा एकदा आम्हा सर्वांना झालं। भागेश्वर निवासातील त्यांच्या सर्व सहनिवासींचा त्यांनी मोठ्या आपुलकीनं निरोप घेतला। त्यांच्या मजल्यावर राहणारे श्रीयुत गुप्ते, किंद्रे, गलगली, जोगळेकर या सर्वांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी आपण कुठे आणि का स्थलांतरित होत आहोत हे सर्व कथन केलं। इतक्या वर्षांच्या सहवासात आमच्याकडून अथवा इथे येणाऱ्या साधकांकडून कळत नकळतपणे जर काही तुम्हाला त्रास झाला असेल तर मोठ्या मनाने तुम्ही क्षमा करा। मी इथून 5 मिनिटांच्या अंतरावरच आहे। तिकडे जरी राहायला गेलो तरी मी इथे येतच राहणार आहे। अशा प्रकारे स्वामीजींनी त्या सर्व मंडळींना समजावून सांगितलं। स्वामीजींच्या भगिनी सद्भक्त सुशीलाताई गुमास्ते आणि त्यांच्या कुटुंबियांना मात्र फारच दुःख वाटत होत। स्वामीजींनी प्रेमानं त्यांचं सांत्वन केलं। माया अपार्टमेंटमध्ये न चुकता येत जा असं प्रेमानं बजावलं सुद्धा। भागेश्वर निवासाचा वास्तुपुरुष खचितच या विरहाच्या कल्पनेनं व्यतीत झाला असणार. काळाची पावलं आपल्या नियमानं पडत होती. स्वामीजी त्यांच्या विहित कार्याच्या विस्तारासाठी सर्वतोपरी कटिबद्ध होऊन पुढची पावलं टाकत होते. आपले सर्व सत्संग रविवारची प्रवचने यामधून होणाऱ्या श्रवणाने आपण सांगत असलेली कोणतीही गोष्ट अंमलात आणताना साधनेमधील दृढतेकडेच घेऊन जात आहे. माझी गुरुमाऊली सांगते ते संपूर्ण बरोबरच असून तेच मला ह्या आयुष्यात करायचे आहे. ह्या होणाऱ्या प्रत्येक संकल्पाने आपल्या प्रति संपूर्ण शरणागतीमध्ये प्रत्येक दिवसामागे निश्चितच वेगाने वृद्धी होत आहे. खरं म्हणजे प्रश्न विचारण्याच्या आधी केलेली ही प्रस्तावना आहे, पण ही प्रस्तावना त्यांचा संकल्प व्यक्त करते की ज्या संकल्पाचा आपल्यालाही काही उपयोग सर्व साधकांना होईल. म्हणून मी ही वाचली. आपण व्हॉइस रेस्ट सांगितलेली असल्याने हा प्रश्न थोडा मोठा असल्याने व भावनिक असल्याने आपण आपल्या विश्रांतीच्या नियमात बसत असल्यासच घ्यावा ही विनंती. ह्या प्रश्नाने मला आपल्या प्रती किंवा कोणत्याही साधकाप्रती अनादर व्यक्त करायचा नाही. मी आपल्या चरणांवर त्याबद्दल मस्तक ठेवून क्षमा याचना करीत आहे, असं निवेदन देऊन मग प्रश्न विचारलेला आहे. रविवारच्या प्रवचनात आपण दासबोधातील थोरल्या देवाच्या संकल्पने संबंधी सांगितले. त्यावेळीच मुख्य देव व बाकी सर्व देव हे गौण हे सांगितले, म्हणजे एक मुख्य देव आणि बाकीचे सर्व देव जे समजले जातात ते गौण असं सांगितलं. त्यावेळी विष्णू शिव हेही गौणच व मुख्य देवाच्या प्रतिमा आहेत असेही सांगितले. नाथपंथामध्ये व इतर सर्व श्री आदिनाथ हे प्रथम गुरु असे मानतात. आपल्याकडे आदिनाथ हे विनाशाचे संहाराचे श्री विष्णू हे समृद्धी व पालन यांची प्रतीके आहेत. आपण श्री गुरूंची पाद्यपूजा करताना मात्र आदिनाथांची स्तुती न करता व पाद्यपूजेत त्यांच्या पाद्यपूजेचे स्तोत्र न म्हणता श्री पुरुष सूक्त व लक्ष्मी स्तोत्र म्हणतो हे कॉन्ट्रडिक्शन नाही का? साधकास समृद्धी मिळाल्यास तो साधना दृढतेने करेल हा कन्सेप्ट त्यामागे आहे का असं विचारलेलं आहे. मुख्य देव म्हणजे निर्गुण अक्षर अव्यक्त अविनाशी जन्म मरण रहित अशी निखळ किंवा केवल स्थिती हा मुख्य देव आणि तो ज्याच्या त्याच्या अंतरातच प्रतीत होतो, तो बाहेर कुठं प्रतीत होत नाही. तो ध्यानाच्या वेळेला समजतो, त्याच्याशी एकरूपता साधता येते. नामस्मरणाच्या अंती देखील त्याच्याशी एकरूपताच साधते.
हा जो मुख्य देव आहे तो सर्वांच्या अंतर्यामी समान आहे। तो जसा आपल्या अंतरात आहे तसाच सर्वांच्याही अंतरामध्ये आहे। असं असल्यामुळे जो आपल्या अंतरात असलेल्या मुख्य देवाची तो अक्षर अविनाशी शुद्ध जाणीव स्वरूप आनंद स्वरूप शांत स्वरूप अशी प्रचिती घेतो तो त्याच मुख्य देवाला सर्वांच्या अंतर्यामी आपल्या अंतर्यामी जसा आहे तसाच नटलेला आहे अशा बुद्धीने पाहतो। तो जेव्हा अशा बुद्धीने पाहू शकतो तेव्हा त्याची साधना खऱ्या अर्थाने प्रतिफळते, खूप उंचीवर जाते। फक्त आपल्याबाबत आपण तेच आहोत असं समजलं आणि दुसऱ्याशी तसंच उद्धट उद्दाम वर्तन ज्याचं चालू आहे, स्वार्थजन्य वर्तन चालू आहे, त्याला अजून परमार्थ नीट समजलेला नाही अथवा गफलत होते आहे, अजून त्याचं विकसन होणे गरजेचं आहे असं समजायला काही हरकत नाही। अर्थात हळूहळू प्रत्येक जण अशा रीतीने सर्वांतरयामी असणारा देव देखील पाहू शकतो। हे झालं मुख्य देवाबद्दल। तो पंचभूतिक नाही, पंचभूतांच्या पलीकडचा आहे। आणि या मुख्य देवाकडे जाण्यासाठी सहाय्यभूत होणारे असे देव आहेत ते आपल्या कल्पना आहेत। या मुख्य देवापासूनच ब्रह्मा विष्णू आणि महेश हे अवतार निर्माण झाले। अवतार देखील नाही, देव आहेत अशी आपण केलेली कल्पना आहे। जेव्हा जगत निर्माण झालं तेव्हा कोणीतरी निर्माण केलेलं असेल, अर्थात निर्माण करण्याची कोणीतरी दैवता असली पाहिजे। जसं एक मातीचं भांडं निर्माण केलं तर हे निर्माण करणारी कोणीतरी दैवता असली पाहिजे कुंभारासारखी, की ज्यामुळे ती कलाकृती निर्माण झाली। बरोबर, ही जी निर्माण करणारी दैवता आहे असं आम्ही भावलं ते आम्ही ब्रह्मा म्हणतो। समजतंय ना तुम्हाला? त्यांना आम्ही ब्रह्मा असं म्हटलं, ब्रह्मदेव असं त्यांना आम्ही म्हटलं। त्यांनी सर्व सृष्टी निर्माण केली अशी आम्ही श्रद्धा धरली। लक्षात घ्या, अशी आम्ही श्रद्धा ठेवली की त्यांनी ही सर्व सृष्टी निर्माण केली। निर्माण झालं पण प्रतिपाळ जेव्हा होतो आहे तेव्हा कोणीतरी देव असल्याखेरीज प्रतिपाळ करत नाहीये। जन्म झाल्यानंतर सृष्टीचा आपल्याला समजण्यासाठी मनुष्याचा, बरोबर, जन्म झाल्यानंतर जी स्थिती असते त्या स्थितीमध्ये लालन पालनाखेरीज त्याची देहधारणा टिकणं अशक्यच आहे। तसंच जगताचंही आहे असं आम्ही समजलो। समजते मी काय म्हणतोय ते? असं आम्ही समजलो। जन्मतः आम्हाला दूध कसं घ्यायचं मातेच्या कडून ते देखील माहीत नव्हतं, ते देखील आम्हाला मातेने शिकवलं। तसं या जगताचं देखील संवर्धन सांभाळ करणारी कोणीतरी देवता असली पाहिजे असा भाव आमच्या ठिकाणी निर्माण झाला आणि या देवतेला आम्ही विष्णू असं नाव दिलं। हे जे विष्णू आहेत ते भरभराट करणारे, सांभाळ करणारे असे आहेत। पण या जगतातून जसं आम्हाला जावं लागतं आणि गेल्यानंतर शांती समाधानासहित जावं असं प्रत्येकाला वाटत असतं, तसं हे जगत आहे। या जगताचा विनाश आपण हर क्षणी पाहतो। आज निर्माण होऊ पाहणारी कलिका उद्या परवा फूल होते आणि त्याच्या पुढच्या दिवशी त्याचं निर्माल्य होतं, नाश आहे. या जगतामध्ये ज्यांनी नाश पाहिला त्यांना असं वाटलं की निर्माण करणारा जो आहे तो तर नाश करत नाही, प्रतिपाळ करणारा आहे तो तर नाश करत नाही, तरी देखील नाश दिसतो आहे. जेव्हा नाश दिसतो आहे तेव्हा त्याची कोणीतरी देवता असली पाहिजे. म्हणून आम्ही शंकरांना ते सर्वांचा संहार करतात अशा अंगाने भावलं, म्हणून स्मशानींची देवता शंकर आहेत या सगळ्या आम्ही कल्पना केल्या. आणि या कल्पनांनी आमचं भावनिक विश्व समृद्ध झालं. त्यातही मनुष्य मात्र इतका चलाख, बाकीच्या प्राणी मात्रांमध्ये या कल्पना नाहीतच. पण एकदा निर्माण झाल्यानंतर ज्यांनी निर्माण केलं त्याचे आभार मानायचं काहीच कारण नाही, त्यांनी आपल्याला विचारून निर्माण नाही केलं. म्हणून ब्रह्मदेवाची मंदिरं तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत. झालं तो निर्माण करून चुकला संपली गोष्ट. पुण्यात तरी ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. मी आतापर्यंत 3-4 गावांमध्ये 6-7 वर्ष राहून मग पुण्यात आलो. त्या छोटी गाव होती, कुठेही ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. आणि कुठं असेल तर भारतामध्ये, भारतवर्षामध्ये एखाद दुसरं असेल अथवा नसेल, आम्ही ब्रह्मदेवाला फक्त दत्तात्रयांच्या ठिकाणी पाहिलं, तेही तिघं एकत्र. पण विष्णूंची मात्र भरपूर मंदिरं झाली. आणि ज्यांनी ज्यांनी प्रतिपाळ केला, सांभाळ केला, ते विष्णूचे अवतार आहेत अशीच आम्ही कल्पना केली. म्हणून रामचंद्र हे विष्णूचे अवतार झाले, श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार झाले. पण शांती समाधान देणारी जी देवता आहे, शांतीकडे घेऊन जाणारी, जीवनाचे सगळे श्रम मिटवणारी शांती म्हणजे मृत्यू. पण त्या मृत्यू आधीच शांती मिळू शकते अशा प्रकारचं शास्त्र विकसित झाल्यानंतर त्या शास्त्राला देखील, त्या शास्त्राचे देखील उद्गाठे किंवा गुरु आम्ही आदिनाथ कल्पिले. आदिनाथांपासून सगळे संप्रदाय निर्माण झाले या तऱ्हेने. पूर्वी हा भाव जास्त कट्टर होता, जे वैष्णव आणि शैव हा भाव अति कट्टर होता. म्हणजे जे शैव आहेत ते विष्णूंचं नाव देखील काढायचे नाहीत, जरा आपल्याकडून काहीतरी चुकलंच असं वाटावं. जसं हिंदू धर्मीयांनी अन्य धर्मीयांबद्दल प्रशंसेचे उद्गार काढणं हे फारच चुकीचं असं कोणाकोणाला वाटतं, तसं शैव आणि वैष्णव एकमेकांमध्ये समजत होते. या सगळ्या आमच्या कल्पना, पण त्या कल्पनाच इतक्या बलवत्तर की असं म्हणतात की सारवताना शैव स्त्रिया घर सारवताना आडवा हात फिरवत असत आणि वैष्णव घरांमध्ये उभा हात फिरून जमीन सारवली जात असे. याचं कारण भस्म, आडवं भस्म शंकर लावतात तर त्यामुळं असा हात फिरवलेला चांगला. या सगळ्या आमच्या कल्पना, श्रद्धा आणि कल्पना. या कल्पनेचा त्या भगिनींना काय उपयोग होत असेल तुम्ही लक्षात घ्या. त्या पूजा करत होत्या, सारवत होत्या, म्हणजे त्या कोणाचा अनादर करत होत्या. त्यांच्या मनातही नव्हतं विष्णूंचा अनादर करायचा. त्यांच्या मनात असं होतं की जे दैवत आपलं आहे त्या दैवताला सगळ्या ठिकाणी पाहणं, म्हणून घर सारवताना त्या आडवा हात घेत असत. म्हणून वैष्णव स्त्रिया घर सारवताना उभा हात घेत असत. याच्यामाग शंकरांचा कुठेतरी अनादर करण्याची भूमिका नाही, पण एकच देव आहे ही भावना होती. शिव एकच देव आहे अशी भावना होती. विष्णू की ज्या शिवाच्या भक्तीच्या आधाराने सुरुवातीला सांगितलेला निर्गुण देव प्राप्त व्हावा, मुख्य देवापर्यंत आम्ही पोहोचावं. देहधारी व्यक्तीला बिन खुणेची उपासना करता येत नाही, खुणेची उपासना लागते. आणि या खुणेच्या उपासनेकरता म्हणून शैव विष्णूचा अनादर न करता, पण त्याचं नाव घ्यायचं काही कारण नाही, एकच एक धरीला चित्ती अशा प्रकारे त्यांची भावना होती. पुढे पुढे त्याचा अतिरेक झाला, ही अतिरेक करण्याची देखील कल्पना आमचीच असते, त्याच्यामध्ये तट गट निर्माण करण्याची कल्पना आमचीच असते. कुठलीही भव्य दिव्य कल्पना नंतर विकृत आम्हीच करतो, तशा प्रकारे कदाचित झालं असेल. पण समर्थांनी जसं सगुणाचे मी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं सांगितलं, हीच त्याच्यामागे दृष्टी होती. आणि ब्रह्मदेवाची पूजा न करण्यामागे देखील फार चलाखी नव्हती, पण आता तो आमच्या डोळ्यासमोर असायचं काही कारण नाहीये. आता विष्णू प्रतिपाळ करतो, शिव शांती देतो, मोक्ष देतो, मग विष्णूचे भक्त आहेत त्यांना विष्णू मोक्ष देतो असं वाटायला लागलं. कुठल्याही कल्पनेच्या आधाराने पण तुम्ही मोक्षापर्यंत जाऊ शकता. कल्पनेचे एक बरे जे मोहर विताची मोहरे, स्वरूपी घालिता भरे निर्विकल्पी असं समर्थ म्हणतात. त्या न्यायाने ती कल्पना त्यांना हळूहळू निर्विकल्पापर्यंत घेऊन जाऊ लागली. आता आपण प्रश्नाकडे वळू. नाथपंथामध्ये व सर्व संप्रदायांमध्ये आदिनाथ हे प्रथम गुरु असे मानतात, मानतात असा शब्द आहे की नाही? आणि मी ही कल्पितात मानतात असं म्हणूनच हे सगळं सांगत होतो. तर चांगलंच आहे, आदिनाथ हे प्रथम गुरु. मला एक कोणीतरी भेटले सांप्रदायिक, दत्त सांप्रदायिक होते, ते म्हणाले की तुमची जी आदिनाथ हे गुरु आहेत अशी कल्पना आहे ती काही तितकीशी बरोबर नाही, मला म्हणाले. मग म्हटलं बरोबर कल्पना कोणती? ते म्हणाले दत्त गुरु. सर्व संप्रदाय हे दत्तात्रयांपासून निर्माण झाले. म्हटलं चालेल, ही कल्पना देखील चालेल. त्यांची इच्छा होती की त्यांनी ती मी धरावी. कशा करता? जर माझं आदिनाथ धरून चालत असेल तर चालेल ना. इतकी साधी गोष्ट आहे, अभिनवेशात काही अर्थ नसतो. पण म्हणून मी माझी कल्पना सोडावी असं त्यांना वाटत होत, पण मी दत्तात्रयांचा अनादर करत नाहीये. म्हणून आदिनाथ हे पहिले गुरु असं मानतात. त्याच्याऐवजी कोणी जर दत्त सांप्रदायिक इथं असेल समजा श्रोत्यांमध्ये, तर त्यांच्या मनात चाललं असेल असं कसं असेल, दत्तगुरु हे आदिगुरु, आदिगुरु दत्त, चालेल काही बिघडत नाही. कुठल्याही प्रतीकाच्या योगाने तुम्ही निर्गुण परमात्म्याशी समरस व्हा, याकरता हा विकसित झालेला परमार्थ मार्ग आहे. आता विष्णू हे समृद्धी पालनाची प्रतीक आहेत आणि आदिनाथ हे संहाराची प्रतीक आहेत वगैरे, आणि आपण गुरूंची पाद्य पूजा करताना मात्र आदिनाथांची स्तुती न करता विष्णूंची करतो, तर या अशा कट्टर भावापासून भारतीय समाज कधीच मुक्त झालाय? आता तशाच प्रकारचे कट्टर शैव किंवा कट्टर वैष्णव जर सोडले, आम्ही आता भारतीय समाज सर्व देवांकडे फार पूज्य भावनेनी बघणारा असा निर्माण झालाय, आणि ही संतांची कृपा आहे, संतांच्या शिकवणुकीचा परिणाम आहे. गणपती बसतात तेव्हा आमच्या भावना कशा भरून येतात. 15 दिवस मध्ये जातात तर आपण दुर्गा देवीची पूजा किती भावनेने करतो, त्यातही जो परमार्थी असेल, स्वामीजींनी सांगितलेला परमार्थ जो ऐकत परमार्थ करत असेल, तो गणपतीला देखील परमात्म्यापासूनच आलेली देवता समजतो, दुर्गेला देखील परमात्म्यापासूनच आलेली देवता समजतो. आणि त्याच्या पाठोपाठ जेव्हा दिवाळी येते तेव्हा नरक चतुर्दशी श्रीकृष्णांची आठवण काढतो. आपण कट्टरता सोडलेली आहे. एवढंच नव्हे तर नंतर जे वेगवेगळं नवरात्र, रामाचं नवरात्र येतं, आपण रामनवमीच्या दिवशी किती भावूक होतो. मग आता आपण आदिनाथ मानणारे रामनवमीच्या दिवशी रडतो काय? तर या अशा भावनेला आता आपण थारा देत नाहीये. त्या ज्या परमार्थाच्या विशिष्ट संकल्पना आहेत त्या, किंवा धार्मिकतेच्या विशिष्ट संकल्पना आहेत त्या, आपण आपल्या आत्मदर्शनाच्या परमार्थाकरता आता वळवून घेतलेल्या आहेत. आता परत मागं फिरू नका. कोण कोणाची देवता आहे, नाहीतर विष्णूंची उपासना केल्याखेरीज अन्न ग्रहण करणार नाही असं ठरवलेल्या एका विष्णू भक्तांनी 12:00 वाजून गेला तरी विष्णूची मूर्ती पूजेकरता भेटेना त्या गावामध्ये, म्हणून मार्ग काढला की दत्ताची मूर्ती आहे तर बाकी ब्रह्मा आणि शंकरांच्या डोळ्याला काळी पट्टी बांधली, त्यांच्या कानात बोळे खुपसले, त्यांच्या नाकात बोळे खुपसले आणि मग फक्त विष्णूंची पूजा केली. म्हणजे सुगंध देखील इतरांना नको यायला, उदबत्ती ओवाळूत त्याचा अशी कट्टरता नाही राहिलेली. एवढंच नव्हे तर केवळ तुम्ही इथे येऊन बसलेले सुशिक्षित लोक आहात, ते परमार्थ ऐकत असताना देखील विज्ञानाधिष्ठित परमार्थ तुमच्या मनामध्ये, विज्ञानाचेही चांगले संस्कार आहेत, शिक्षणाचाही तुमच्यावर प्रभाव आहे. असं कोणीतरी काहीतरी सांगावं आणि काहीतरी ऐकावं असा परमार्थ करणारे लोक नाही आहात तुम्ही. असं असल्यामुळं या सगळ्या गोष्टी अशा एका तर्कशुद्ध पद्धतीने त्यांना समजून घ्यायच्या आहेत, ही चांगलीच भूमिका आहे. त्यामुळे विष्णू आणि लक्ष्मीचं स्तोत्र म्हटलं, माझ्याकडे किशोरजी असतील, मी म्हणलं तुमची पाद्यपूजा करायची आहे, ते म्हणाले की हस्तपूजा करा, त्याच्यात पाद्यपूजा आली आणि काही शंकरांचे मंत्र म्हटले गेले, असं काही नाहीये. तेव्हा अरे बापरे, आता आपण तर पुरुष सूक्त म्हणत होतो, हे शंकरांचे मंत्र कुठून आले असं कोणालाच वाटलं नाही. आणि उद्या पाद्यपूजेमध्ये शंकरांचे मंत्र म्हटले गेले म्हणून काही भयंकर झालं असं कोणीच समजणार नाही. याचं कारण आपण आपल्या धार्मिक कल्पना शुद्ध परमार्थाशी संलग्न केलेल्या आहेत हा आहे. आता परत मागं फिरू नका, आता परत मागं फिरून त्या कल्पनांमध्ये अडकू नका. हे कसं ते कसं, मग ते असं सांगितले, त्यांना काही का सांगेना. आपल्याला परमार्थ आपल्या पद्धतीने आता करायचा आहे. जो सद्गुरूंनी सांगितलेल्या बोधाला छेद देत नाही अशा परमार्थ मार्गाला आपल्याला लागायचं आहे. त्यामुळे साधकाला समृद्धी मिळाले असतो साधना दृढतेने करेल हा कन्सेप्ट त्या मागे आहे का? आदिनाथ समृद्धी देत नाहीत असं कोणी तुम्हाला सांगितलं? त्या उपमन्यूला थोडं दूध हवं होतं तर क्षीरसागर ज्यांनी बहाल केला अशी पुराणांतरी गोष्ट आहे. या अशा कल्पनेतच सापडू नका असं मी तुम्हाला म्हणेन. अशा कल्पनेत न सापडता जीव शिवाचा संयोग हाच माझा राजयोग अशा पद्धतीने आपल्याला साधना उपासना करायची आहे. अवधूत बसवीत नाम सांग. कुल काय वाटलं, अभंग म्हणायला सांगतोय काय? ओम राम कृष्ण हरी नाम सांग. 1-5-7 मिनिट
ओम राम कृष्ण हरी कृष्ण हरी।
छान सांगितलं असं. प्रश्न विचारताना यांनी असं विचारलेलं होतं की तुम्हाला व्हॉइस रेस्ट सांगितलेली आहे, प्रश्न थोडा मोठा असल्याने वगैरे, तर त्याकरता हा प्रश्नही मला आवडला. आपल्या परमार्थाच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी म्हणून प्रश्न उत्तर ही झाली पाहिजे, नाहीतर मनामध्ये कुठला तरी जो सद्गुरूंना तेवढा मान्य नाही असा विचार, त्यासंबंधी प्रश्न उठला आणि उत्तर मिळालं नाही, तर आपल्या स्वतःच्या परमार्थाकरता ती तितकी चांगली परिस्थिती नाही. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारा. व्हॉइस रेस्ट बद्दल देखील तुम्हाला आता माहित आहे की 1-20 मिनिटं झाल्यानंतर मी थोडा वेळ थांबेल, परत बोलेन, असं असल्यामुळं त्याकरता प्रश्न विचारायचं राहू नका, थांबू नका. तसंच मला कोणीतरी 2-3 जणांनी काल परवापासून सांगताहेत की हे नवीन काय केलेलं आहे आणि मी पाय खाली सोडून इतका पुढं का बसतो आहे, याच्या संबंधी जरा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. तो पारमार्थिक प्रश्न नसल्यामुळे कोणी लिहून देत नाहीये, पण लोकांच्या मनामध्ये आहे असं त्यांनी सांगितलं. तर तुम्हाला सांगतो हे काय आहे ते. खूप दिवसापासून असं चाललेलं होतं की मी माझ्या समोर जे डेस्क घेऊन मांडी घालून बसत असे, त्याच्यामध्ये कुठेतरी मांडी आणि बंदिस्तता स्वामीजींना वाटते आहे आणि त्याच्याऐवजी असं इथूनच पुढे येणार असं काही जर करता आलं तर बरं होईल, पण मी त्याच्याकडे असं फारसं लक्ष देत नव्हतो. तसंच अशीही एक सूचना येत होती की हवं तेव्हा पाय सोडून जर तुम्ही बसलात, विशेषतः डॉक्टर मंडळींकडून, तर रविवारी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत 7 ते 8 ध्यान 8 ते 9 प्रवचन आणि नंतर मी 9-10 ला इथे येत होते, 9:45 किंवा 10 पर्यंत परत नमस्कार, हे जरा जास्त मांडी घालून बसणं होत. तर त्याच्यात थोडा बदल जर केला, ध्यानाला मांडी घालून बसलं, प्रवचनाला पाय खाली सोडून बसलं, परत नमस्काराच्या वेळेला मांडी घालून बसलं, असं तुम्हाला काही करता येईल का? त्याच्याकडेही मी जरा दुर्लक्षच करत होतो, कारण आपल्याला बसता येते तर काय. मला मागच्या महिन्यामध्ये जो व्हायरल फीवरचा त्रास झाला, त्याच्यामध्ये मी तेव्हा सांगितलं होतं की तो डेंग्यू किंवा चिकनगुनिया नव्हता, त्यांना आधी तसा वाटत होता, पण तो अशा प्रकारचा व्हायरस आहे की 2-3 महिने देखील त्यांनी सांधे दुखू शकतात, नंतर चिकनगुनियाचे जसे दुखतात तसे, तसं सांप्रत काही माझे सांधे धरले आणि मला घाईनी ही व्यवस्था करणं क्रमप्राप्त झालं. गुडघे दुखायला लागले, घोटे दुखायला लागले. एक वेळ तर अशी होती की उठून बसताना मला विचार करून उठायला लागत होत की कसं काय उठायचं, बसायचं, त्याच्यात मांडी घालणं तर फारच कठीण जायला लागलं, शक्यच नव्हतं, चालतानाही जरा लंगडत होतो. असं असल्यामुळं आपल्याकडे येणाऱ्या सद्भक्त गजानन दादांनी, दिनेश हिप्परकर त्यांनी, शशांक दादांनी आणि डॉक्टर मृदुला पाटील त्यांनी असं सगळ्यांनी मिळून ठरवून एक डिझाईन केलं, मला इथं आणून बसवण्यात आलं, माप वगैरे खाली पाय ठेवण्यासाठी किती असायला हवं, इथं किती असायला हवं. तुमच्या माहिती करता सांगतो की मी मांडी घालून बसायला लागल्यानंतर हे मागचं कमी करून हे पुढं ओढून मला इथं मांडी घालूनही प्रवचन करता येईल, हवं तर पाय सोडून देखील मला बसता येईल. अजून एक प्रश्न होता, तो म्हणजे नमस्काराचा. असा मी बसल्यामुळं नमस्काराकरता साधकांची पंचायत झाली आणि ते अर्थातच इथं डोकं ठेवून नमस्कार करायला लागले, तर हे किती काळ चालणार आहे असं विचारलं. तर ते तेवढं मी किती काळ चालणार आहे तुम्हाला आता सांगू शकत नाहीये. एखाद्या वेळेला ते म्हणाले तसं दोन तीन महिने जर ते दुखले तर मग तुम्हाला असा नमस्कार करायला लागेल. एरवी देखील कदाचित नमस्काराच्या वेळेला या फुटरेस्ट आहे त्या उंचीचं एखादं टेबल ठेवून मी असे पाय सोडूनही बसण्याची शक्यता आहे. माझी अशी कल्पना की बऱ्याच जणांच्या मनातले प्रश्न वेगवेगळे असतील, त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला. तरी काही प्रश्न राहिले असतील पण आता काय राहू शकेल, तसं काही फार राहू शकणार नाही असं मला वाटत. पाच मिनिटच राहिले आहेत बर का. हो ते असं विचारतायत की आळंदीला जातो समाधीचं दर्शन घेतल्यानंतर इतर देवळांमध्ये न जाता साधना केली तर चालेल का. तर चालेल असं मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच देवळांमध्ये काही देवळ आपल्या देशामध्ये पंचायतन म्हणूनच निर्माण केलेली असतात. एक मुख्य ज्याचं देऊळ आहे तो मग सूर्यनारायण विष्णू शंकराची पिंड अशा प्रकारे एक पाच देवतांची देखील तिथे छोटी मंदिर असतात. आळंदीला देखील वेगवेगळी मंदिरं आहेतच, तिथं सिद्धेश्वराचंही देऊळ आहे. पण या प्रत्येक ठिकाणी आपल्या भावानुसार एको देवो शिवो वा केशवो वा या भावानी आपण नमस्कार केला आणि सगळ्या तिथल्या देवतांना मिळून नमस्कार समाधीलाच करतो आहे अशी भावना धरली आणि ध्यानाला बसलं तरी देखील चालेल. याच्या अनुषंगाने जे विचार मनामध्ये आपल्या येतात ते कधी कधी श्रद्धाळू मनामध्ये त्याला ते अप्रशस्त वाटत की इतर देवतांना नमस्कार नाही केला म्हणजे त्यालाच रुखरुख वाटते. असं ज्यांचं श्रद्धाळू मन आहे त्यांनी मात्र जे थोडे याच्याकडे एका योग्य शुद्ध तर्काने पाहू शकतात त्यांच्याकरता मी हे सांगतोय. जे असे पाहू शकत नाहीत त्यांनी सगळ्या देवांची दर्शनं घ्यावी, त्याच्यात चूक काही नाही, काही चूक नाही. पण मनात रुखरुख तुमच्या जर येत असेल तर तसं करावं, नसेल समजा तर मग एका देवाच्या दर्शनामध्ये सगळे आले हा भाव देखील योग्यच आहे, त्याच्यात चुकीचं काही नाही. कधी कधी मला जेव्हा प्रथम ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागला, स्वामीजींनी विचारलं का आला नव्हता, तर एकादशीचा दुसरा दिवस होता, डोकं दुखत होत, म्हणून मी उशिरा गेलो सकाळी ध्यानाला आणि चेहऱ्यावरून त्यांना समजलंच. मी म्हणलं की मला फार त्रास झाला, एक दोन उलट्या झाल्या होत्या रात्री, बऱ्याचे तांदूळ दाण्याची अंगठी ते सगळे पदार्थ. मला म्हणाले की सोडून देते सगळे उपवास, मी एकही उपवास करत नाही असं म्हणाले. त्याच्यानंतर लगेचच पुढची एकादशी आली आळंदीची, तर माझ्या श्रद्धाळू आणि संस्कारित मनाला जरा त्रासच झाला त्या दिवशी उपवास न करण्याचा. कारण इतक्या वर्षांचे उपवास लहानपणापासून जसं समजतंय तसं चार उपवास आणि महाशिवरात्रीचा उपवास हा करायचाच अशी आमच्या घरात प्रथा होती, तर जरा असा त्रासच झाला. नंतर सवय झाली, त्याच्याकडे नीट दृष्टीने पाहायला शिकलो आणि मग सवय झाली. असं असल्यामुळे आपल्या श्रद्धेच्या श्रद्धेला जर एखाद्याच्या फार धक्का लागत असेल तर मात्र आपण सगळे नमस्कार करायला काही हरकत नाही. आमच्या ऑफिसमध्ये एक ग्रस्त होते, तर त्यांचा पूर्वापार रिवाज जो होता तो घरातून निघाल्यानंतर सारसबागेच्या गणपतीला नमस्कार करायचा, आधी अरण्येश्वरच्या तिथं नमस्कार करायचा, सारसबागेच्या तिथं नमस्कार करायचा, आणि मग अजून कुठेतरी मध्ये एका ठिकाणी थांबून तिथं नमस्कार करायचा आणि ऑफिसमध्ये यायचं. तर ते सगळं त्यांचं वय पुढचं असल्यामुळे चालून जायचं कोणी, पण एक मॅनेजर असे आले की त्यांना हे असं काही चालेना की अहो मी इतक्या ठिकाणी येऊन मला थोडा उशीर होतो, मी नंतर थांबेन. तर ते म्हणाले तसं काही चालायचं नाही, घरातून थोडे लवकर निघत जा, पण मला हे देवदर्शनाकरता म्हणून तुम्ही उशीर करता ऑफिसमध्ये, हे चालायचं नाही. तर जेव्हा त्यांना घरातून लवकरही निघता यायचं नाही आणि नमस्कारही करायला आता जाणं बंद झालं, तेव्हा त्यांना त्रास व्हायला लागला मानसिक की आपलं काहीतरी चुकतंय, काहीतरी राहतंय असं त्यांना वाटायला लागलं. असं हे श्रद्धाळू मनाचे असे हे सगळे परिणाम असतात. आपण याही गोष्टींमध्ये एक रॅशनल थिंकिंग ज्याला म्हणू, एक उत्तम पारमार्थिक विचारांनी हे सगळे गुंते सोडवणं हे गरजेचंच असतं. मी त्यांना म्हटलं हो मानस पूजा करा घरी, ऑफिसमध्ये जायच्या आधीच या सगळ्या देवतांना अगदी मनोमन नमस्कार करा, तुमच्या घरीच मानस पूजा करा आणि वेळोवेळी ऑफिसमध्ये या, मग त्यांना तो त्रास होईल असं झाला. असं प्रत्येक गोष्टीवर काहीतरी उपाय आपल्यालाच नीट शोधता आला पाहिजे असं आहे. तर आळंदीला तुम्ही म्हणालात तसं समाधीच्या दर्शनात बस तिथं सगळं आलं असं भाव असेल, आणि एखाद वेळेला बाकीच्या ठिकाणी गर्दी नसेल तर नमस्कार करताना देखील फार आनंद होतो असा माझा अनुभव आहे. आणि मीही कधी कधी फक्त समाधीचं दर्शन घेऊन ध्यानाला बसूनही बाहेर पडलेलो आहे. आपल्याला तारतम्यानी आणि विवेकानी हे सगळं आपण अगदी ठरवू, तुम्ही तर अगदीच हे नक्की नीट याची सोडवणूक करू शकाल असं मला वाटत. 9:30 वाजले, आपला सत्संग संपला. बोला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.
श्रीराम, काही निवेदन आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या भूगाव साधना शिबिरात काही जागा शिल्लक आहेत. इच्छुक साधकांनी सद्भक्त